हरे कृष्ण। भक्ति योगी ज्या धामाची प्राप्ती करतात त्या आपल्या निज धामात प्रभु रामचंद्र परतले। भगवंतांच्या प्रकट लीलेत त्यांना नमस्कार करून त्यांच्या चरण कमळांना स्पर्श करून त्यांना पितृतुल्य राजा मानून त्यांना स्वतः समान समजून त्यांच्यासोबत आसनावर बसून अथवा शयन करून अथवा केवळ त्यांच्यासोबत राहून सर्व अयोध्यावासी याच स्थानी पोहोचले। हरे कृष्ण। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवत वर्गामध्ये। प्रभूजींच्या कृपेने पुन्हा एकदा इथं सेवा करण्याची संधी मिळाली तर सर्व वैष्णवांच्या चरणी प्रणाम करून आशीर्वादाची याचना करतो की जे काही मी बोलल माझ्या निजी जीवनामध्ये देखील मी पालन करेन। कारण प्रत्येक एक वैष्णवाची तीव्र कामना असते, एक इच्छा असते, करुणा असते की या जगातल्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा। उच्चकोटीचे परमहंस शुद्ध भक्त ते तर प्रचार करू शकत नाही कारण ते सगळ्यांनाच शुद्ध भक्त कनिष्ठ आहेत। त्यांचा एवढा शास्त्रावरती विश्वास असतो पण सिद्धांत पक्के नसतात, व्यवस्थित प्रचार करू शकत नाही। मध्यम अधिकारी आहेत ते मात्र त्यांच्या शास्त्रामध्ये निपुण असतात, प्रचार देखील करतात त्यांच्या परीने पण आणखीन म्हणावी तशी प्रगती त्यांची झालेली नसते। अशा वेगवेगळ्या स्तरांमध्ये ह्या जगामध्ये भक्त आहेत। अशाच भगवंतासोबत भगवंत ह्या धारादामावरती येतात, पृथ्वी तलावरती, ह्या अवनी तलावरती विविध लीला करतात। त्यांचा केवळ एक उद्देश असतो, हाच उद्देश की माझे हे जीव, माझे हे अंश अनादिकाळापासून भटकत आहेत या भौतिक जगामध्ये, पुन्हा मला त्यांना घेऊन यायचं आहे। पण त्यांना पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत तरी येणार नाही सांगण्यासाठी, म्हणून भगवंतांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत। जसं आपलं सौभाग्य आहे की आपल्याला शिल प्रभुपादांसारखे त्यांचे शिष्य असे महान भक्तांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त झालेले। भागवतमध्ये वर्णन येतं, कृतवान किल कर्माणि सहरामेन केशव अतिमर्त्यानि भगवान गूढ कपट मानुष। अशा गूढ कपट लीला करतात साधारण मनुष्य नाही समजू शकत अशा भगवंतांना। त्यांना समजण्यासाठी तर एका वैष्णवाचं, एका भक्ताचं मध्यस्थी, त्याचा संघ असणं गरजेचं, त्याशिवाय तो समजणार नाही। म्हणून भगवंताचं प्रभुपाद देता तात्पर्यामध्ये भगवंताचे जन्म कर्म हे अतिशय दिव्य आहेत आणि हे केवळ जाणल्याने एखादा व्यक्ती पुन्हा जन्म घेत नाही, भगवधामाची प्राप्ती करतो। विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांच्या टिप्पणीमध्ये लिहितात की जो इथं हा शब्द आहे दिव्यम, हा दिव्यम शब्द म्हणजे नॉन मटेरियल, स्पिरिच्युअल आहे। आणि बलदेव विद्याभूषण लिहितात की ह्या श्लोकाचा, ह्या शब्दाचा अर्थ ब्रह्माचा आश्रय असं ते करतात। तर जो कोणी केवळ जन्मकर्म जाणलं म्हणजे झालं का? आपल्याला माहिती जन्मकर्म दिव्य झालं मग आपण जाऊ का लगेच धामत? तर नाही। तर त्याच्यासाठी पात्रता काय? तर त्याच्या पुढचा श्लोक आहे, वितराग भय क्रोध गीतेमधला पुढचा श्लोक 4.10 तो श्लोक आहे। तर ती पात्रता आपण प्राप्त केल्यानंतर समजू शकतो की भगवंतांची जन्मकर्म। तर आजच्या ह्या तात्पर्यामध्ये रूपात खूप सुंदर देतात की कशा प्रकारे भगवंतासोबत राहून अयोध्यावासी त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्या त्यांना नमस्कार केला, त्यांचे चरण स्पर्श केला, बऱ्याच काही आदान प्रदान केल्या, त्यांच्या प्रत्यक्ष प्रकट लीलेत भाग घेतला आणि पुन्हा मग शेवटी नित्यलीला प्रविष्ट नित्यलीलेमध्ये सहभागी झाले. पुन्हा अयोध्यावासी अयोध्येमध्ये त्यांच्या गंतव्यस्थानी परत गेले. तर असंच पांडवांच्या संदर्भामध्ये येतं की पांडव देखील जेव्हा भगवंतासोबत राहत होते तेव्हा ते त्यांना ओळखू शकले नाही. एक वेळ अशी होती की वेळोवेळी पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जात असत आणि एकदा मग मार्कंडेय ऋषी, जसं इथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात मार्कंडेय ऋषींचं, तर एकदा मार्कंडेय ऋषी भेटण्यासाठी पांडवांना येतात आणि तिथं भगवान श्रीकृष्ण देखील असतात आणि मार्कंडेय ऋषी सांगतात पांडवांना, ते म्हणतात हे जे तुमच्या बाजूला उभे आहेत ना भगवान श्रीकृष्ण, हे साधारण हस्ती नाही, साधारण व्यक्ती नाही, ह्यांच्या इच्छेने सृष्टीचं सृजन होतं, ह्यांच्या इच्छेने सृष्टीचं पालन होतं आणि संहार देखील. त्यामुळे तुम्ही ज्या महान व्यक्तीसोबत तुम्ही वावरताय तुम्ही त्यांना आणखीन ओळखलेले नाही, खूप महान आहेत ते, पण साधारण मनुष्याप्रमाणे नर्वत लीला करत तुमच्यासोबत ते वावरत आहेत, तुम्ही त्यांना साधारण नका समजू. असं म्हणाल्यानंतर सगळे पांडवांनी असं पाहिलं भगवान श्रीकृष्णाकडे. भगवंत शांत उभे होते, सगळ्यांनी दंडवत प्रणाम केला भगवंतांना. तशा हे भगवंत आहे, भगवंत भक्तासाठी काय पण तयार आहे, काही करायला तयार आहे आणि भक्त देखील. असा हा भक्तांचा आणि भगवंतांचा मधुर संबंध असतो असं श्री प्रभुपाद एका तात्पर्यात सांगतात. आज आपण चर्चा करू थोडी की भगवतधामात काय काय केल्यानंतर जाऊ शकतो, काय रहस्य आहे ते धामात जायचं, थोडक्यामध्ये पाहू. असाही निम्मा वेळ झालेला आहे तर महाप्रभू जेव्हा दक्षिण भारत यात्रेत होते, नुकतीच ते निघाले होते दक्षिण भारत यात्रेसाठी, अलारनाथ इथं पोहोचले. सुंदर वर्णन करतात कृष्णदास कविराज गोस्वामी, केह नाचे केह गाय श्री कृष्ण गोपाल जगत नाचाय प्रेमेते भासिला लोक स्त्री वृद्ध आबाल. जेव्हा महाप्रभू, जे कोणी महाप्रभूंना पाहत होते सर्वजण कृष्ण गोपाल जोरात संकीर्तन करत होते. देखे नित्य आनंद प्रभू कहे भक्त गणे येई रूप नृत्यागे अबे ग्रामे ग्रामे. नित्यानंद प्रभूंनी पाहिलं ते दृश्य पाहिलं, त्यांनी भविष्यवाणी केली. काय भविष्यवाणी? देखे नित्य आनंद प्रभू कहे भक्त गणे येई रूप नृत्यागे. जे काही नृत्य त्यांनी पाहिलं हबे ग्रामे ग्रामे. ग्रामे ग्रामे तर होतच आहे, पाश्चात्य देशात देखील जाऊन पोहोचले श्री प्रभुपादांच्या कृपेने. कित्येक व्हिडिओ आहेत आपण पाहू शकतो काय क्रांती केली. लंडनमधले सर्वात प्रसिद्ध प्रभुपादांची जी रथयात्रा, जगन्नाथ रथयात्रा काढली होती, खूप प्रसिद्ध झाली ती. तर नित्यानंद प्रभूंनी भविष्यवाणी केली आणि ती साकार केली श्री प्रभुपादांनी, आणि तेही देखील स्वतः ते श्रेय घेत नाही, ते काय करतात श्रेय गुरूंना देतात. तर ही आहे परंपरा. तर चैतन्य चरितामृत मध्ये पुढे सांगतात ते, बहु जन्म करे यदि श्रवण कीर्तन तब तना पाय कृष्ण पदे प्रेम धन. खूप जन्म श्रवण कीर्तन केलं तरी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रेम प्राप्त होणार नाही. थोडं डिस्करेज होतो ना हा श्लोक, हा श्लोक नका गाऊ प्रभूजी. कुठला गावा? अहो बकियम स्तन कालकुटम जिगांस याफी यद्यप्य साध्वी लेबे गतिम धातृचिताम ततोन्यम कंवा दयालु शरणम व्रजेत. धात्रीचं स्थान दिलं. कूट विष स्थानाला विष लावून आली होती श्रीकृष्णांना मारण्यासाठी आणि तिला धात्रीचं स्थान दिलं. व्हेरी होप गिव्हिंग है ना, खूप आशा आपल्याला देत हा श्लोक. तो मार नाम लैते तो मार करिला निंदन से नाम होईल तार मुक्तीर कारण. जगाई मदाय निंदा करत होते, नाव ठेवत होते. खूप छान पास टाइम आम्ही वाचत होतो. महाप्रभू श्रीवासांच्या घरी कीर्तन चालायचं, फाटक बंद करायचे, नो एंट्री, निजी पार्षद फक्त, त्यांच्यासोबत कीर्तन चालायचं. आणि हे जगाय मदय गंगाच्या तटावरती काठावरती तिथं त्यांचा कट्टा होता, तो तिथं बसलेला असायचे. ते म्हणायचे की हे काय ओरडाओरडी जोरात हरिबोल हरिबोल आवाज गल्ला, त्यांचा दंगा ऐकू यायचा त्यांना. आणि हे जगाय मध्ये काय म्हणायचे, ते म्हणे की अरे चांगले चांगले हे आमच्या हे दुर्ग्याची पूजी करतात, चांगले त्यांचं भलं होईल. म्हणजे अज्ञात सुकृती झाली त्यांची, अज्ञात सुकृती. आणि ते न कळतपणे बघा त्यांच्याकडनं अशी अज्ञात सुकृती झाली. आणि निताई निताईच्या कृपेने पुढं गौरहरींची कृपा त्यांच्यावर झाली. तर अशा भगवंताची कृपा जर प्राप्त करायचं असं तर काय करावं लागेल, त्याचं रहस्य काय, आपण थोड्याच वेळात पाहू. आता पुढं शिवजी उमा याला पार्वतीला म्हणतात. उमा कहुमे अनुभव अपना हरी भजन बिन जगत सब सपना. हरी भजनाविना हे जगत सगळं सपण्यासारखं आहे. काय या जगात राम नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. राम म्हणता खूप छान अभंग आहे त्यांचा. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रताचे माहेर. राम म्हणता वाटे चाली यज्ञ पावला पावली. राम म्हणता भोगी तागी कर्मण लिंपे त्या अंगी. ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे जीवन मुक्त. अशा रामाला जो भजतो तो जीवन मुक्त आहे. अशी अद्भुत महिमा आहे राम नावाची. प्रत्येक पावलाला वेळ नका घालू, रटत राहा, म्हणत राहा काहीतरी, चित्त गुंतवून टाका त्या नामामध्ये, भजनामध्ये. परम कल्याण होईल. वेळ आल्यानंतर आपल्याला नक्कीच याचं प्रूफ आपल्याला भेटेल. म्हणून हे जग जे आहे हे हॉटेलप्रमाणे नाही, एका हॉस्पिटलप्रमाणे. इन हॉटेल वी डिमांड, राईट? इन हॉटेल वी ऑर्डर, बट इन हॉस्पिटल वी कांट डिमांड, वी कांट कमांड, बट वी कोऑपरेट, वी ओबे, वी फॉलो द इन्स्ट्रक्शन्स, राईट? हे हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी कसं लवकर बाहेर निघाल हेल्दी, ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अँड जर आपल्याला निरोगी होऊन लवकर निघायचं असेल ह्या भौतिक जगासारख्या हॉस्पिटलमधनं, तर त्याचा खूप सुंदर उपाय श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला आहे. जागोजागी सांगतात. कोणता होतो उपाय? प्रभु कहे कृष्ण सेवा वैष्णव सेवन निरंतर कर तुम्ही नाम संकीर्तन. प्रभु कहे कृष्ण सेवा वैष्णव सेवन निरंतर कर तुम्ही नाम संकीर्तन. हे रहस्य आहे कृष्ण सेवेसोबत वैष्णव सेवा. कृष्ण सेवा है ते वैष्णव सेवा बड. कृष्ण सेवा सोडा, त्याच्यापेक्षा मोठी सेवा, त्याच्यापेक्षा महत्वाची सेवा आहे वैष्णवांची सेवा. आणि ती केल्यानंतर सहज कृष्ण प्राप्ती होते, सहज. वैष्णव सेवाचंच एक रहस्य आहे. वैष्णव सेवेचंच एक फळ आहे. कोणतं येते फळ? कथांमध्ये रुची वाटते, नामामध्ये रुची वाढते, हे त्याचं फळ आहे. याला भागवत प्रमाणे म्हणून वैष्णव कसे येतो, किती महान आहेत हे वैष्णव. जे जे देश कुल, जे देश जे कुले वैष्णव, वैष्णव अवतारे, तहार प्रभाव लक्ष योजन निस्तारे. जिथ जिथ वैष्णव अवतरित होतात असतात, त्यांचा प्रभाव कुठपर्यंत असतो? लक्ष योजन अंतरे. एक योजन म्हणजे 8 मैल, एक मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. कॅल्क्युलेशन करा, तेवढा प्रभाव असतो वैष्णवाचा जिथं वैष्णव असतात तिथं. आणि जिथं पांडव गेले नाहीत, जिथं कुठला वैष्णव फिरकला नाही, अशा ठिकाणी ते परम भगवंत कारुणिक होऊन त्या ठिकाणी अवतार ग्रहण केला. आणि अवतारापूर्वी अनेकानेक भक्तांना पाठवलं, तेच ते गौड प्रांत, तोच तो गौड प्रांत देश जिथं चैतन्य महाप्रभू साक्षात प्रकट झाले. शांडिल्य स्मृतीमध्ये खूप सुंदर शांडिल्य मुनी सांगतात, सिद्धिर्भवती वाणेती संशयम सेवती च्युता, निसंशय तुद भक्ता स्तु परिचर्या रतात्मनाम. म्हणते म्हणतात की स्थितीर्भवती वाणेती संशयो सेवाच्युत, संशय मला सेवा अच्युत, भगवान अच्युतांची सेवा करताना संशय की त्याचा उद्धार होईल की नाही माहिती नाही. पण बघा पुढं खूप छान सांगतात, निसंशय तू तद भक्तस्तु, काही संशय नाही याच्यामध्ये, निसंशय तद भक्तस्तु. जर त्यांच्या भक्तांची जर कोणी सेवा केली, परिचर्या रतात म्हणा, त्याला परिपूर्णता प्राप्त होते, गॅरंटी आहे, याच्यात काहीच साशंकपणा नाही. म्हणून कृष्ण देखील हे अशा वैष्णवांच्या सोबत राहताना आपण कसं राहतो, गडबड काय होते आपली, काय गडबड होते? अति परिचयात सततम गमनात अनादरो भवती मलय भिल्ल भिल्ल पुरंदरी चंदनम कुरु कष्ट इंधनम कुरुते. आता ते भिल्लीनीला काय माहिती मलय चंदनामधले त्या चंदनाची काय किंमत आहे? वीरप्पनला माहिती होती नाही का? नाही आता तो काय चंदनाची किंमत आहे? अशा चंदनाच्या मध्ये राहून राहून रोज चुलीमध्ये लाकडं घालत होती, किंमत माहित नाही ना. तसंच आपण ज्या वैष्णव संघामध्ये राहतोय, आपल्याला माहिती नाहीये की एक एक वैष्णव काय प्रभाव आहे, किती महत्वपूर्ण आहे हा वैष्णव. एका जरी वैष्णवाने आपल्याला आशीर्वाद दिला म्हणाला ना, अरे चांगला आहे, सहज म्हणून गेला ना, 16 माळाचं फळ भेटलं तुम्हाला तिथं. म्हणजे काय 16 माळा करायचं नाही असं नाही. 16 ह्याचा अर्थ असं की 16 माळा करण्यामध्ये ते स्पिरिट, ती शक्ती, तो उत्साह तुम्हाला त्या आशीर्वादातून प्राप्त होणार आहे. एक कुणी वैष्णव म्हटला, दिवसभरात किती वैष्णवांना संतुष्ट करतो, जितक्या जास्त वैष्णवांना संतुष्ट करसाल ना, पहा दुसऱ्या दिवशीच्या जपामध्ये तुमची अनुभूती पहा, त्या दिवसाचं अनुष्ठान काही वेगळंच असणार आहे. तर हे रहस्य आहे भक्तिमय भक्ताच्या सेवाचं. म्हणून भगवंत स्वतः भागवतामध्ये सांगतात, आचार्या मावी जानीयात न अवमन्येत कर्हिची, न मर्त्य बुद्धये आसुयत सर्वदेव मयो गुरु. आचार्यांना माझ्यासारखा समान सम्मान देणं असं नाही म्हणत भगवान. आचार्य म्हणजे माझंच स्वरूप आहे, ते आचार्य हे माझे स्वरूप आहेत असं समजून, न मर्त्य बुद्धी येत आसू येत, त्यांची आसूया द्वेष कधीच करायचा नाही. मर्त्य बुद्धी ठेवायची नाही त्यांच्यामध्ये. हा देह त्यांचा आपल्यासारखाच आहे, अजिबात नाही. सर्व देव मयो गुरु, सर्व देवतांचा, सर्व देवदेवतांचे ते प्रतिनिधी आहेत, साधारण व्यक्ती नाही आहेत. जे समोर आपल्या प्रकट वैष्णव आहेत, वर्तमान आचार्य आहेत, त्यांना जर आपण एक आदर सन्मान आदर बुद्धी नाही नसेल जर आपली, तर ज्या भगवंताची आणखीन काळी मात्र काही अनुभूती नाही, कसं काय त्यांच्याबद्दल प्रेम विकसित करू शकू आपण? करू शकू? क्वेश्चन मार्क, नाही का? तर हे आपण ह्याला थोडंसं जर ह्याच्यावरती कंटेम्प्लेशन केलं, थोडंसं विचार केला याच्यावरती, तर विवेक जागृत होऊ शकतो आपला, आपण सतर्क होऊ शकतो. स्वतः शिवजी सांगतात, आराधनानाम सर्वेशाम विष्णूर आराधनाम परम. सर्व आराधनांमध्ये सर्वात उच्च कोटीची परम आराधना आहे भगवान श्री विष्णूंची. तस्मात परतरम देवी नान्यत तदियानाम समर्चनम. त्या भगवान श्री विष्णूंच्या आराधनापेक्षा सुद्धा त्यांच्या भक्तांची आराधना, त्यांची पूजा ही श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवत, मदभक्त पूज्य अध्यापिका, माझा भक्त माझ्यापेक्षा सुद्धा पूजेसाठी श्रेष्ठ आहे. स्वतः हे कोटेशन आहे शास्त्राचे. आमार आहे ते हे मी सांगितलंच. येते के वैष्णव सेवा परम उपाय. तर इथं परम उपाय कोणता आहे? तो वैष्णव सेवा हा परम उपाय आहे. म्हणून कधीही राहताना वैष्णव संघामध्ये एका साधकाने फार सतर्कतेने राहिलं पाहिजे नेहमी, की कुठल्या वैष्णव माझ्या आचरणामुळं कुणाच्या मनामध्ये ग्लानी यायला नाही पाहिजे, एक विकृती यायला नाही पाहिजे, याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण महाप्रभूर भक्तगण नाही, ब्रह्मांड तारित शक्ती धर जने जने ये जन हा ये वेद पुराणे गुण गाये ए बाशुनी. अख्खं वेद पुराण गात एका महाप्रभूंच्या भक्तामध्ये ब्रह्मांड तारण्याची शक्ती आहे, असे महाप्रभूंचे भक्त आहेत. आणि हे बघा, महाप्रभू आपल्याला माहिती आहे शास्त्रामध्ये सर्व ठिकाणी त्याचा पुरावा आहे, पण तरी देखील सर्वांना गम्य नाही आहेत महाप्रभू. महाप्रभू साक्षात कृष्ण आहेत हे तर त्यांनाच गम्य होतं ज्यांच्यावर महाप्रभूंची कृपा आहे. म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे, कळालंय की महाप्रभू हे आणखीन दुसरे तिसरे कोण नाहीत, स्वतः श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य, ही त्यांची कृपा झाली आहे म्हणून आपल्याला समजलंय. नाहीतर कुठं असतो आपण आज माहित नाही, कुठं पडलो असतो खित पडत. तर अशा महाप्रभूंच्या कृपेने स्वतः महाप्रभू जागोजागी सांगतात की वैष्णव सेवा हा परम उपाय आहे. हे केवळ सांगितलं नाही महाप्रभूंनी, हे करून दाखवलंय. कसं करून दाखवलंय? चैतन्य भागवत, वृंदावनदास ठाकूर, अशा काय अद्भुत लीला आहेत त्याच्यामध्ये, एवढ्या सुंदर लीला आहेत. महाप्रभू शिवास ठाकूरांच्या इथं सोबत असायचे, इतर काही भक्तांसोबत. कधी कोणालाच माहीत नव्हतं की महाप्रभू हे भगवंत आहेत, तोपर्यंत त्यांनी प्रकट केलं नव्हतं. ते केवळ बस एक नर्वत लीला चालू आहे त्यांच्या. सामान्य मनुष्याप्रमाणे खातात पितात बसतात उठतात, सर्व काही सामान्य मनुष्य, कुणी जाणलं नाही त्यांना. आणि काही वेळेस तर महाप्रभू शिवासांच्या घरी जायचे, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांची सेवा करायचे भक्तांचे. हे कोण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आणि हे अशी सेवा करतात भक्तांची, अतिशय निम्नवत सेवा. मग महाप्रभू विचार करतात, बास झाला, आता वेळ आली, आता वेळ आली ज्या कामासाठी मी इथं अवतार ग्रहण केलाय, ते अवतार कार्य सिद्धीस नेण्याची आता वेळ आलेली आहे. आणि महाप्रभू बोलतात, श्रीवास बघ मी कोण आहे, तू ओळखलं नाहीस मी कोण आहे आतापर्यंत. महाप्रकाशशिला माहितीच आहे आपल्याला, वाचू शकता चैतन्य भागवत मध्ये सुंदर महाप्रकाशशिला. एकेकाला दाखवल्या की माझं स्वरूप काय, ज्याची ज्या भगवंताच्या ज्या आर्षविग्रहामध्ये जी श्रद्धा होती ते रूप महाप्रभूने दाखवलं, तिथं प्रकट केलं. असे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत महाप्रभू आपल्याला गोलोक प्रेम देण्यासाठी आले. तर पुढं श्रीमद भागवतम मध्ये वर्णन येतं, लक्ष्मी म्हणते ह्या समुद्र मंथन लीला या प्रसंगामध्ये लक्ष्मी म्हणते, हे भगवान, ही मी माझी कृपा जी आहे माझी प्राप्त करण्यासाठी शिवजी, ब्रह्माजी, देवी देवता, अनेक थोर ऋषीमुनी कठोर तपस्या करतात, पण मी त्यांच्यावरती अनुग्रह करत नाही, तर मग कोणावर करते लक्ष्मी अनुग्रह? ती म्हणते, भगवान, जे भक्त आहेत ना, जे तुमचे चरणकमल हृदयात धारण करत असतात सतत, अशा भक्तांवरतीच मी कृपा करते, लक्ष्मी म्हणते. म्हणून क्या ते भजन आहे ना, जय जगदीश हरे धन आवे और नारायण का नाम ही नहीं लेते, जय जगदीश हरे. अरे जहां नारायण वही लक्ष्मी है, लक्ष्मी के बिना कहां नारायण है और नारायण के बिना कहां लक्ष्मी है. तो हे समजणं, त्या प्रकारे उमजणं आणि त्या प्रकारे आचरण, गणपती पिरियडमध्ये ती आरती गातात ना, काय नवाच्या मनसेंद्रेवा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावत करणी यद्य सकल परस्मे नारायणी आम्ही समर्पयामी, सर्व काय नारायणाला समर्पण करतात. पण ती भावना आहे का की त्या नारायणाला खरंच सगळं काही समर्पण करतो? ती भावना जर असत तरच त्याचा लाभ होऊ शकतो, अन्यथा कठीण. आपले वैष्णवाचार्य बऱ्याच भजनांमध्ये वर्णन करतात की आता ती वेळ होत आलेली आहे, थोडक्यात सांगेल मी की कसे भक्तिविनोद ठाकूर, नरोत्तमदास ठाकूर विविध भजनं, नरोत्तमदास ठाकूरांची भजनं तर मॅक्झिमम भजनं, अत्याधिक भजनं त्यांची वैष्णव सेवा गुरु यांच्यावरतीच आहेत, मॅक्झिमम त्यांची भजनं. तर अद्भुत महिमा आहे. जसं एखादी रिॲक्शन करण्यासाठी कॅटलिस्ट ॲडिटिव्ज ॲड करतात, ती रिॲक्शन काही केमिकल्समध्ये फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी कॅटलिस्ट टाकतात, तसं भगवत भक्तीमध्ये भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये जर एखाद्याला खूप तीव्र गतीने भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याचं गमक, त्याचं रहस्य, त्याच्या मागचं एक यशाची जी गुरुकिल्ली म्हणतो ती आहे वैष्णव सेवा, ती आहे भक्त सेवा. हे अद्भुत आहे. ज्याने हे तत्व जाणलंय आणि जो करतो अतिशीघ्र अल्प काळात तो समर्थ होतो, तरुण जातो या भवसागरात, त्याला कठीण जात नाही. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, शुद्ध भक्त चरण रेणू भजन अनुकूल, भक्त सेवा परम सिद्धी प्रेमालती करमूल. परम सिद्धी प्राप्त होते शुद्ध भक्ताच्या चरण ऋणी, परम सिद्धी. अद्भुत असा महिमा आहे वैष्णव सेवेचा. नरोत्तमदास ठाकूर या का भजन सांगतात, वैष्णवेर पदधुली धन मोर नित्यानंद, वैष्णवेर पदधुली ताहे मोर स्नान केली, तर्पण मोर वैष्णवेर नाम, विचार कोरिया माने भक्ति रस आस्वादने, मध्यस्थ श्री भागवत पुराण, वैष्णवेर उचिष्ठ ताहे मोर मन निष्ठा, वैष्णवेरे नामे ते उल्लास. अशी ही महिमा वैष्णवांची आचार्यांनी गायलेली आहे, त्यामुळं मी काय सांगणार, मी स्वतः काही करत नाही, केवळ बडबड करतोय. पण निश्चित वैष्णवांच्या आशीर्वादानेच ती शक्ती भेटते वैष्णव सेवेची, वैष्णवांच्या कृपेनेच भक्तीची शक्ती प्राप्त होते आणि भगवत प्राप्तीचा मार्ग हा खूप सुलभ होऊन जातो. म्हणून चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन येते की सई भक्त धन्य येना छाडे प्रभुर चरण, सई प्रभु धन्य येना छाडे निज जन, दुर्दैव सेवक यदि आय अन्य स्थाने, सई ठाकुर धन्यता रे चुले धरी आणे. सोडत नाही त्याला, शेंडीला पकडून खेचून आणतात परत. सई भक्त धन्य येना, सई भक्त धन्य येना छाडे प्रभुर चरणार, तो धन्य आहे तो सेवक जो प्रभूचे चरण सोडत नाहीये. सई प्रभु धन्य येना छाडे निजजन, तो प्रभू पण धन्य आहेत, ते प्रभू पण धन्य आहेत, आपल्या निजसेवकाला सोडत नाहीये. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये येताना दहादा नाही शंभर वेळा विचार करा, एक वेळेस तुम्ही विसरून जाल, पण ते कृष्ण ते भगवंत कधी विसरत नाही, कसे विसरत नाही. दुर्दैव सेवक यदि याय अन्य स्थाने, चुकून गेला कुठं, विसरला भक्तीला दुर्दैवाने, सेई ठाकुर धन्यता रे चुले धरियाने, अरे ते ठाकूर धन्य आहेत, शेंडीला पकडून त्याला परत आणतात. चल कर लाख सेवेत, तुला घेऊनच जाणार मी आता, घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक ह्याच्यामध्ये पुन्हा तेच काय, नामाश्रित जने नाम सदा रक्षा करे, अपराध की कबूतार नाही ते पारे. ह्याला फक्त सतर्क, बाकी मग गेला धामातच गेला. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण, जय श्री प्रभुपाद की, जय श्रीमद भागवत महापुराण की, श्री प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण हरे कृष्ण. यस क्वेश्चन, सांगा सांगा. सॉरी सॉरी कृष्ण, पाच मिनिट येतात. हा यस ओके. प्रोजेंचा प्रश्न आहे, प्रोजे जाणतात उत्तर, पण माझ्या शुद्धी करण्यासाठी मी थोडं बोलण्याचा प्रयत्न. प्रश्न असा आहे प्रभूजींचा की वैष्णवांमध्ये आपण भेद करतो, तो कसा भेद करतो, की ज्या वैष्णवांचा आपला संबंध सदृढ आहे, चांगला आहे, जमतंय, आपण त्यांच्याजवळ जातो, करतो सेवा, पण काही वैष्णवांशी आपलं एवढा असं जमत नाही, थोडीशी एक रिपल्शन, एक विकर्षणता येते मध्ये, आणि आपण त्यांना पाहिलं की दूर जातो, मग अशा एक मनोभाव चेंज होतो आपला, अशा अशांच्या जवळ जाऊन मग कसं ह्याच्यामध्ये कसं करायचं. बरोबर प्रश्न, अशा वेळी काय करायचं. बघा कसं आहे माहिती का, ह्याच्यामध्ये वैष्णव जो आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे एक सिद्धांत आहे. बघा वैष्णव जो आहे तो सिद्धांताला पकडतो, तो भावुकतेपोटी कधीच कुठलं कर्म करत नाही, सिद्धांताला पकडतो. तो सिद्धांत कठोर असला तरी चालत. वैष्णव सिद्धांत काय सांगतो, वैष्णव सिद्धांत सांगतो एखादी मुंगी जरी असेल तिचा आदर करायचा. महाप्रभू कुलियाग्राम निवासींना उपदेश करतात, एक कृष्ण नाम घेत असेल तर त्या वैष्णव त्याला साधारण मनुष्यांच्या समाजामध्ये तो श्रेष्ठ मनुष्य आहे, जो नाम घेत आहे, सतत सतत नाम घेत आहे आणि कृष्ण भक्तीमध्ये संलग्न आहे, त्याला दंडवत प्रणाम केला पाहिजे. आणि ज्याला पाहिल्यानंतर कृष्ण नाम येतं, हा उच्च कोटीचा वैष्णव आहे, अशांची तर सेवाच केली पाहिजे. हे महाप्रभू असे आदेश देतात. मग आता आपल्या ह्या कॉन्टॅक्स्टमध्ये महाप्रभूंचा आदेश कसा आपल्याला फिट होतो? जिथं महाप्रभू सांगतात सामान्य जनांमध्ये एक कृष्णनाम घेणारा मनुष्य श्रेष्ठ आहे, त्याचा मनाने आदर केला पाहिजे. रूप गोस्वामी देखील तेच सांगतात उपदेशामृतमध्ये. जो कृष्ण सेवेमध्ये संलग्न आहे, भगवान नामचा जप करतोय, आणि साधारणतः पाहिलं तर आपण सर्व अशाच संघामध्ये वावरतोय की जो कृष्ण भक्तीमध्ये संलग्न आहे, हरिनाम जप करतोय, मग अशा भक्तांची तर सेवा केलीच पाहिजे, स्वतः आचार्य सांगतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे, माझी योग्यता नाही आहे पण सिद्धांताला अनुसरून आचार्यांचे शब्द सांगतोय. याच्यामध्ये एक काळजी निश्चितच आहे, खूप बरोबर आहे. एका दृष्टीने पाहिलं जर काही एखाद्या वैष्णवांच्या निकट जवळ जाऊन जर माझ्या मनामध्ये काही असे एक विकृती येत असेल, एक अपराधयुक्त भावना येत असेल की ज्याच्यामध्ये मी जाणवतोय की माझी भावना भक्तीमध्ये खालावतीये, तर निश्चितच अशा वैष्णवांपासून वैष्णवांचा दुरून निश्चितच आदर करायचा, निश्चित 100% आदर केलाच पाहिजे. एक सुरक्षित अंतर ठेवून त्याच्याशी जास्त कसं असतं, एक असतो संघ आणि एक असते ते ददाती प्रति घृणाती गुह्याम आख्याती पृच्छती, हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे संघ आहेत. मग आपण कीर्तनामध्ये एकत्र येतो, नाम जप करतो, हा तर संघ केलाच पाहिजे, हा अपेक्षित आहे. जो गुह्यमाख्याती पृच्छती आहे तिथं आपण सतर्क राहायचं, तिथं जेणेकरून माझ्याकडनं कुठला अपराध होऊ नये. आणि वेळ प्रसंगी तसा संबंध आला सेवा, कारण पहा ही भिन्नता हा भेद का येतो, कारण आपण कनिष्ठापासून मध्यमकडे चाललोय. स्वतः रूप गोस्वामी सांगतात मध्यमालाला हे केलंच पाहिजे, त्याशिवाय तो जाणार कस काय पुढं. मध्यम अधिकारी जो आहे तो भेद करतो, कारण त्याला पुढे जायचंय. ज्यावेळेस त्याचा तो स्तर येईल, त्या स्तराला गेल्यानंतर तो हा भेद निघून जाईल, तो सगळ्यांनाच शुद्ध भक्त समजेल. पण आता आहे का आपला तो स्तर? नाहीये आता, नाही. म्हणून आपण मध्यमापासून कुठं चाललोय, उत्तमाकडे, सॉरी कनिष्ठापासून मध्यमाकडे चाललोय. निश्चित तुम्ही मध्यमापासून उत्तमाकडे चाललेला असाल. तर याच्यामध्ये जर एखाद्या एक विकृती येत असेल, एक भावना कलुषित होत असेल आपली, आणि आपल्याला वाटत असेल की एक अपराधयुक्त होतंय माझ्याकडनं अपराध, तर निश्चित एक सुरक्षित अंतर ठेवा. पण निश्चित मनामध्ये थोडी देखील आपल्या एक त्या वैष्णवाप्रती अनादर बुद्धी येऊ नये ह्याची खूप काळजी घ्यायची. खूप थोडी जरी अनादर बुद्धी, निंदात्मक भावना आली ना, संपली भक्ती, निगेटिव्ह प्रोग्रेस, त्याची अधोगती व्हायला चालू झाली, भक्तीमधला रस निघून जाणार. भक्ती एकाच गोष्टीने नष्ट होते, ती म्हणजे वैष्णव अपराध. बाकी दुसरं काहीच नाहीये, केवळ एक आहे ती म्हणजे वैष्णव अपराध. नेहाब्रिके म्हणा शुस्ती याना स्थाय नरो राजन, आचार्याने खूप सुंदर सांगितलंय याचा अर्थ काय. वैष्णव अपराध झाला की तो माग जातो, तो जर नाही झाला तर आहे तिथनं प्रगती आहे त्याची चालू पुढे. म्हणून याच्यामध्ये एक साधर्म्य, एक विचारणीय गोष्ट ही आहे की आपण सुरक्षित अंतर ठेवून आदर बुद्धी ठेवावी. जर आणखीन काही कोणाला ऍड करायचं असेल तर प्रभू ऍड करायचं काय? काही चुकीचं असेल तर करेक्शन करू शकता. ओके, थांबू पण वेळ झालेला आहे. जय श्री प्रभुपाद की जय.